नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. लोकसभेच्या तिसऱ्या पावण्यावेल्या वेचणुकेच्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो आज फाल्या गुजरातात सहप्रचार सभा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराक दितल्यो भेट. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे उपरांत राष्ट्रपतींची पहिलीच भेट. भारतीय हवामान खात्याची बंगाल, ओडिशा, झारखंडात फाल्या मेरेन कालोराच्या ल्हाराची लाल छिटकावणी. कोकणातूय 5 दीस कालोराचे ल्हार. गोंयात तिसऱ्या पावण्यावेल्या वेचणूक प्रचाराक नेट. एनडीएच्या घटक पक्षांची बसका. फाल्या सावन गोंयात राष्ट्रीय फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा. बीसीसीआयन संसारीक टी20 क्रिकेट वस्तादपण सर्ती खातीर भारताचो 15 जणांचो पंगड केलो जाहीर. रोहित शर्मा मुखेली, हार्दिक पांड्या पालवी मुखेली. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत लखनौ सुपर जायंट्सान मुंबय इंडियन्साक हारयले 4 गड्यांनी. भारत वर्ष 2025 करतलो बीडब्ल्यूएफच्या संसारीक कनिष्ठ बॅडमिंटन सर्तीचे यजमानपण. आता पुराय खबरो. लोकसभेच्या तिसऱ्या पावण्यावेल्या वेचणुकेच्या प्रचाराक नेट आयला. तिसऱ्या पावण्याखातीर येता त्या 7 मेक मतदान जातले. मुखेल राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा आणि रोड शोनी नेट धरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो आज आणि फाल्यां मेळून गुजरातात सहप्रचारसभा जातल्यो. गुजरातात तिसऱ्या पावण्यार 7 मेक वेचणुको जातल्यो. प्रधानमंत्र्यांच्यो आज बानसकंठा जिल्ह्यात वाव आणि सबरकंठा जिल्ह्यात हिमांतनगरात दनपरा प्रचारसभा जातल्यो. उपरांत फाल्यां आनंद, सुरेंद्रनगर, जुनागड, जामनगरात प्रधानमंत्र्यांची प्रचारसभा जावपाची आसा. काल प्रधानमंत्र्यांची महाराष्ट्राच्या लातूरात प्रचारसभा झाली. देशाची सुरक्षा आणि प्रगती खातीर स्थिर आणि कणखर नेतृत्व सत्तेर येवपाची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायल्या. लोकांची कष्टांची कमाई हातासपाची येवजण काँग्रेस पक्षान केल्या. हीच पिळगी न्ही, फुडल्या पिळग्यांची येणावळ जप्त करपाची तयारी काँग्रेस पक्ष करता, अशी टीका प्रधानमंत्र्यांनी या सभेत केली. 2014 आदल्या युपीए सरकारच्या कामगिरीची तुळा करताना प्रधानमंत्र्यांनी फाटल्या 10 वर्षात आपल्या सरकारान रक्षा आणि वाहन उद्योग धरून वेगवेगळ्या मळांनी केल्ल्या उदरगतीचो आणि चालीक लायिल्ल्या कल्पक समाज उपेगी येवजण्यांचो नियाळ दिलो. इतल्या मजगती काँग्रेस पक्षाचे आदले अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हांची भिडात काल प्रचारसभा झाली. काँग्रेसीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्ल्या वेगवेगळ्या गॅरंटींचो उल्लेख राहुल गांधी हांणी ह्या वेळार केलो. शेतकारांचे रीण माफ जातले, एमएसपीची गॅरंटी आसतली, 6 महिन्यांभितर काँग्रेस 30 लाख नोकऱ्यो दितले, दरेक डिग्री आणि डिप्लोमा धारकाक एप्रेंटिसशिपाचो अधिकार मेळटलो, अशी आश्वासना या जाहीरनाम्यात काँग्रेसीन दिल्यात. वेचणूक आयोगान जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अनंतनाग राजौरी मतदारसंघात वेचणुकेच्या तारखेत फेरबदल केला. ही वेचणूक आता 7 मेक जावची ना, 25 मेक जातली. तिसऱ्या पावण्यार जावपाच्यो आशिल्ल्यो वेचणुको आता 6व्या पावण्यार फुडे धुकल्ल्यात. सध्याच्या परिस्थितीत त्या वाठारात वेचणुकेच्या प्रचाराक तशीच वेचणूक घेऊन वेगवेगळे आडमेळी असतात. ताचो मतदानाचेरूय परिणाम जाऊ शकता. ही गजाल आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांची त्या नदरेन निवेदना मतीत धरून वेचणूक आयोगान वेचणूक फुडे धुकलपाचा निर्णय घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराक भेट दितल्यो. रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना झाल्या उपरांत राष्ट्रपतींची ही राम मंदिराक पहिलीच भेट. राष्ट्रपती हनुमानगडाक भेट दितल्यो. भारतीय हवामान खात्यान अस्तंत बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडात फाल्या ब्रेस्तारा 2 मे मेरेन कालोराच्या ल्हाराची लाल शिटकावणी दिल्या. दक्षिण भारतातूय कालोराच्या ल्हाराचो अदमास खात्यान उक्तायला. सौराष्ट्र, तेलंगण, केरळ, कर्नाटक, आंध्राची दर्यादेग, कोकण आणि तामिळनाडूत फुडले 5 दीस कालोराच्या ल्हाराचो अदमास असा. ताका लागून तापमान सरासरी परस 2 ते 3 अंश सेल्सियस वाढू येता. जाल्यार मध्य भारतात हे 5 दीस तापमान सरासरीच्या 2 ते 3 अंश सेल्सियस चढ असतले. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात फुडले 5 दीस पाऊस आणि बर्फवृष्टीचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर आणि हिमाचलातूय अशाच हवामान आसपाचो अदमास असा. लोकसभेच्या तिसऱ्या पावण्यार गोंयात मतदानाक 1 सप्तक उरला असताना जाहीर प्रचार आणि पक्षांच्या रणनितीक नेट आयला. एनडीए आणि इंडिया आघाडी घटक पक्षांच्या रणनितीक बसका एकादेक जायत असात. गोयच्या एनडीए घटक पक्षांची रणनितीक बसका काल पणजे झाली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे हांच्या फुडारपणान झाल्या या बसकेत मोगो पक्षाचे मंत्री आमदार सुदीन ढवळीकार आणि जीत आरोलकर, अध्यक्ष दीपक ढवळीकार, अपक्ष आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आंतोन वास आणि आदले राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर वाटेकार जाल्ले. 27 तारखेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची दक्षिण गोयांत साखवाळे जनसभा जाल्या उपरांत भाजपाच्या राष्ट्रीय प्रचारकांच्या बसका गोयांत फाल्यां सावन सुरू जातात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची शुक्रारा 3 मेक सांजे म्हापशा सभा जातली. फाल्यां 2 तारखेरूय फोंड्यां जनसभा जावपाची आसा आणि 4 तारखेर मडगांवां रोड शो जावपाचो आसा, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे हांणी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. लोकसभा वेंचणूक आचारसंहितेच्या काळात गोयात वेंचणूक आयोगाच्या भोवत्या पंगडांनी सुमार 17 कोटी रुपया मोलाचो मालवत जप्त केला. म्हळ्यार 16 ते 29 एप्रील ह्या काळात 17 कोटी 12 लाख 10 हजार रुपयांचे सामान आणि वस्तू वेंचणूक पंगडांनी जप्त केल्यात. तातूंत नार्कोटीक कंट्रोल ब्युरोन 54 लाख 62 हजार रुपया मोलाचो गांजा आणि मेटा फेटमाईन घुवळी वखदा जप्त केल्यात. रेल्वे सुरक्षा दळान 308.44 लिटर सोरो, गोवा जकात खात्यान 3 कोटी रुपया मोलाचे 549 ग्राम भांगर आणि सॅटेलाईट फोन, जाल्यार पोलिसांनी घुवळी वखदा, सोरो, रोख रक्कम जप्त केल्या. ह्या सगळ्या सामानाचे मोल सुमार 17 कोटी रुपया इतले जाता. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर काल नवी दिल्लीत भारतीय वायुदळाच्या WASP म्हळ्यार कल्याणकारी आणि अंतराळ रणनीतीक कार्यावळीत वाटेकार जाले. वायुदळान समाज माध्यमांचेर केल्ल्या पोस्टात ही माहिती दिल्या. अंतराळ शक्तीच्या मळार वेगवेगळ्या गजालींचो आणि ताकीचो सर्वांगान आणि कल्पकतेन विचार करून शासकीय गजालींचे बारीकसाणी आत्मसात करपाच्या नजरेन हे कार्यावळीत चर्चा जाता. हे कार्यावळीत वायुदळाचे 14 अधिकारी, नौदळाचो 1 आणि भारतीय लष्कराचो 1 तसंच शिक्षणिक अधिकारी वाटेकार जाल्ले. मंत्री जयशंकर हांणी बरयल्ल्या द इंडिया वे स्ट्रॅटेजीस फॉर एन अनसर्टन वर्ल्ड ह्या पुस्तकाचेर ह्या वेळार अधिकाऱ्यांची चर्चा जाली. खेळात भारत संसारिक बॅडमिंटन महासंघ BWFAच्या 2025 कनिष्ठ बॅडमिंटन संसारिक वस्तादपण सर्तीचे यजमानपण करतलो. गुवाहाटीच्या राष्ट्रीय खेळा संकुलात ह्यो सर्ती जातल्यो. BWFAचे अध्यक्ष पॉल एरिक हॉयर हांणी ही माहिती दिल्या. भारतात उदंत बॅडमिंटनपटू मोठ्या प्रमाणात तयार जातात, त्या फाटभुयेर भारतात ही कनिष्ठ संसारिक वस्तादपण सर्त जावप महत्वाची. सर्तीचे वेळापत्रक थोड्याच दिसात जाहीर जातले. हे आदी वर्ष 2008 ह्यो सर्ती पुण्यात जाल्ल्यो. IPL क्रिकेट सर्तीत लखनौ सुपर जायंट्सान मुंबई इंडियन्साक 4 गड्यांनी हारयले. लखनौच्या एकना क्रिकेट मैदानाचेर काल सांजे हो खेळ झालो. थारावून दिल्ली 145 धावण्यांची मुख LSG 19.2 षटकांनी 6 गड्या वगडावून गाठली. LSG खातीर मार्कुस स्टॉयनिसान 45 बॉलांनी 62 धावण्यो काढल्यो. ते आदी फलंदाजी करतना मुंबई इंडियन्सान 20 षटकांनी 7 गड्या वगडावून 144 धावण्यो काढल्यो. या जैतान लखनौ 5व्या सुवातेवेल्यान 3र्या सुवातेर पावल्यात. मुंबई 9व्या सुवातेर आसा. आज चेन्नय सुपर किंग्स आड पंजाब किंग्स खेळ चेन्नयत MA चिदंबरम मैदानाचेर जातलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI संसारिक T20 क्रिकेट वस्तादपण सर्तीखातीर भारताचो 15 जणांचो पंगड आज जाहीर केलो. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत ह्यो खेळा सर्ती येता त्या जुनात जातल्यो. रोहित शर्मा पंगडाचो मुखेली आसतलो, हार्दिक पांड्या पालवी मुखेली आसतलो, विकेट किपर म्हण रिषभ पंत परत पंगडात आयला. वर्ष 2022 जाल्ल्या अपघाता उपरांत ताचो पंगडात परत प्रवेश झाला. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभेच्या 3र्या पावण्यावेल्या वेंचणुकेच्या प्रचाराक नेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो आज फाल्यां गुजरातात सप्रचार सभा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिराक दितल्यो भेट. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे उपरांत राष्ट्रपतींची पहिलीच भेट. भारतीय हवामान खात्याची बंगाल, ओडिशा, झारखंडात फाल्यां मेरेन कालोराच्या ल्हाराची लाल शिटकावणी. गोयांत 3र्या पावण्यावेल्या वेंचणूक प्रचाराक नेट NDA घटक पक्षांची बसका फाल्यां सावन गोयांत राष्ट्रीय फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.